जय जय रघुवीर समर्थ। दशक एकोणीसावा समास पहिला, लेखन क्रिया निरूपण। श्रीराम ब्राह्मणे बाळबोध अक्षर, घडसुनी करावे सुंदर, जे देखताची चतुर समाधान पावती। श्रीराम वाटोळे सरळे मोकळे, वोतले मसीचे काळे, कुळकुळीत वळी चालिल्या ठाळे, मुक्तमाळा जैशा। श्रीराम अक्षर मात्र तितुके नीट, नेमस्त पैस काने नीट, आडव्या मात्रा त्याही नीट, आरकुली वेलांड्या। श्रीराम पहिले अक्षर जे काढिले, ग्रंथ संपेतो पाहात गेले, एका टाकेची लिहिले ऐसे वाटे। श्रीराम अक्षराचे काळेपण, टाकाचे ठोसरपण, तैसेची वळण वाकाण सारिखेची। श्रीराम वोळीस वोळी लागेना, आरकुली मात्रा भेदीना, खलिले वोळीस स्पर्शेना अथवा लंबाक्षर। श्रीराम पान शिशाने रेखाटावे, त्यावरी नेमकची ल्याहावे, दुरी जवळी न वावे अंतरबोळीचे। श्रीराम कोठे शोधासी आडेना, चुकी पाहाता सापडेना, गरज केली हे घडेना लेखकापासून। श्रीराम ज्याचे वय आहे नूतन, त्याने ल्याहावे जपोन, जनासी पडे मोहन इसे करावे। श्रीराम बहुबारीक तरुणपणी, कामानये म्हातारपणी, मध्यस्थ लिहिण्याची करणी केली पाहिजे। श्रीराम भोवते स्थळ सोडून द्यावे, मधेची चमचमीत ल्याहावे, कागद झडताही जडावे नलगेची अक्षर। श्रीराम ऐसा ग्रंथ जपोनी ल्याहावा, प्राणी मात्रास उपजे हेवा, ऐसा पुरुष तो पहावा म्हणती लोक। श्रीराम काया बहुत कष्ट वावी, उत्कट कीर्ती उरवावी, चटकलावून सोडावी काही एक। श्रीराम घट्य कागद आणावे, जपोन नेमस्त खळावे, लिहिण्याचे सामे असावे नानापरी। श्रीराम सूर्या कातर्या जागाईत, खळी घोटाळे तागाईत, नाना सुरंग मिश्रित जाणून घ्यावे। श्रीराम नाना देशीचे बरू आणावे, घटी बारीक सरळे घ्यावे, नाना रंगाचे आणावे नाना जिनसी। श्रीराम नाना जिनसी टाकतोडणी, नाना प्रकारे रेखाटणी, चित्र विचित्र करणी सिंसे लोळ्या। श्रीराम हिंगुळ संग्रही असावे, वाळले आळते पाहोन घ्यावे, सोपे भिजवूनी वाळवावे संग्रह मसीचे। श्रीराम तगटी इति श्रया कराव्या, बंदरी फळ्या घोटाव्या, नाना चित्री चिताराव्या उंच चित्रे। श्रीराम नाना गोप नाना बासने, मेण कापडे सिंदूर वर्णे, पेट्या कुलुपे जपणे पुस्तका कारणे। श्रीराम इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, लेखन क्रिया निरूपण नाम समास पहिला। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक एकोणीस समास दुसरा, विवरण निरूपण। श्रीराम मागा बोलिले लेखन भेद, आता एकार्थ भेद, नाना प्रकारीचे संवाद समजून घ्यावे। श्रीराम शब्द भेद अर्थ भेद, मुद्रा भेद प्रबंध भेद, नाना शब्दाचे शब्द भेद जाणून पाहावे। श्रीराम नाना आशंका प्रत्योत्तरे, नाना प्रचित साक्षात्कारे, जेणेकरिता जगदांतरे चमत्कारती। श्रीराम नाना पूर्वपक्ष सिद्धांत प्रत्ययो पाहावा नेमस्त, अनुमानाचे स्वस्तवेस्त बोलोचिनये। श्रीराम प्रवृत्ती अथवा निवृत्ती, प्रचिती वीण अवघी भ्रांती गळंग्यामधील जगज्ज्योतीचे तेल कोठे श्रीराम हे तर समजोन उत्तर देणे दुसऱ्याचे जीवीचे समजणे मुख्य चातुर्याची लक्षणे ते हे ऐसी श्रीराम चातुर्ये विण खटपट ते विद्याची फलकट सभेमध्ये आटघाट समाधान कैचे श्रीराम बहुत बोलणे ऐकावे तेथे मोन्यची धरावे अल्पचिन्हे समजावे जगदांतर श्रीराम बाष्कळामध्ये बैसो नये उद्धटासी तंडो नये आपणाकरिता खंडो नये समाधान जनाचे श्रीराम नेणतपण सोडू नये जाणपणे फुगो नये नाना जनाचे हृदये शब्द मृद शब्दे उकलावे श्रीराम प्रसंग जाणावा नेटका बहुतासी झाजू घेऊ नका खरे असताची नासका फड होतो श्रीराम शोध घेता आळसो नये भ्रष्ट लोकी बैसो नये बैसले तरी टाकू नये मिथ्या दोष श्रीराम अंतर आर्ताचे शोधावे प्रसंगी थोडेचि वाचावे चटक लावून सोडावे भल्या मनुष्यासी श्रीराम मजालसित बैसो नये समाराधनेशी जाऊ नये जाता येळील वाणी होये जेणे जिणे आपुले श्रीराम उत्तम गुणे प्रकट व्हावे मग भलत्याशी बोलता फावे भले पाहोन करावे शोधून मित्र श्रीराम उपासने सारिखे बोलावे सर्वजनाशी तोषवावे सगट बरे पण राखावे कोणी एकाशी श्रीराम ठाई ठाई शोध घ्यावा मग ग्रामी प्रवेश करावा प्राणी मात्र बोलवावा आप्तपणे श्रीराम उंसनीच म्हणू नये सकळांचे निववावे हृदये अस्तमानी जाऊ नये कोठे तरी श्रीराम जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र कोठे तरी सत्पात्र शोधून काढावे श्रीराम कथा होती तेथे जावे दुरी दीनासारखे बैसावे तेथील सकळ हरद्र घ्यावे अंतर्यामी श्रीराम तेथे भले आढळती व्यापकतेही कळो येती हळूहळू मंदगती रीग करावा श्रीराम सकळामध्ये विशेष श्रवण श्रवणाहुनी थोर मनन मनने होये समाधान बहुतजनाचे श्रीराम धूर्तपणे सकळ जाणावे अंतरी अंतर बाणावे समजल्या विणसिनावे कासयासी श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विवरण निरूपण नाम समास दुसरा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ समास तिसरा करंट लक्षण निरूपण श्रीराम सुचित करूनी अंतकर्ण ऐका करंट लक्षण हे त्यागिता सदैव लक्षण आंगी बाणे श्रीराम पापाकरिता दरिद्र प्राप्त दरिद्रे होये पाप संचित ऐसेच होत जात क्षणक्षणा श्रीराम या कारणे करंट लक्षणे एकोनी त्यागची करणे म्हणिजे काही एक बाणे सदैव लक्षण श्रीराम करंट्यास आळस आवडे यत्न कदापि नावडे त्याची वासना वावडे अधर्मी सदा श्रीराम सदा भ्रमिष्ट निदसुरा उगेची बोले सैरा वैरा कोणी एकाच्या अंतरा मानेचिना श्रीराम लेहो नेणे वाचू नेणे सवदा सुत घेऊ नेणे हिशेब किते पराखो नये धारणा नाही श्रीराम हारवी सांडी पाडी फोडी विसरे चुके नाना खोडी भल्याचे संगतीची आवडी कदापि नाही श्रीराम चाटगडी मेळविले कुकर्मी मित्र केले खटनट एकवटिले चोरटे पापी श्रीराम ज्यासी त्यासी कळवकटा, स्वये सदाचा चोरटा, परघातकी धाटा मोटा, वाटापाडी श्रीराम। दीर्घ सूचना सुचे विना, न्याय नीती हे रुचेना, पर अभिलाषी वासना निरंतर श्रीराम। आळसे शरीर पाळिले, परंतु पोटे विण गेले, सुडके मिळेनासे झाले पांघराया श्रीराम। आळसे शरीर पाळी, अखंड कुंसी कांडोळी, निद्रेचे पाडी सुकाळी आपणाशी श्रीराम। जनासी मैत्री करीना, कठीण शब्द बोलेनाना, मूर्खपणे आवरेना कोणी एकाशी श्रीराम। पवित्र लोकांमध्ये भिडावे, वोंगळामध्ये निशंक धावे, सदा मनापासून भावे जननिंद्यक्रिया श्रीराम। तेथे कैचा परोपकार, केला बहुतांचा संहार, पापी अनर्थी अपस्मार सर्वाबधी श्रीराम। शब्द सांभाळून बोलेना, आवरिता आवरेना, कोणी एकाशी मानेना बोलणे त्याचे श्रीराम। कोणी एकास विश्वास नाही, कोणी एकाशी सख्य नाही, विद्या वैभव काहीच नाही उगाची ताठा श्रीराम। राखावी बहुतांशी अंतरे, भाग्य येते तदनंतरे, ऐशी हे विवेकाची उत्तरे ऐकणार नाही श्रीराम। स्वये आपणास कळेना, शिकविले ते ऐकेना, तयासी उपायनाना काये करीती श्रीराम। कल्पना करी उदंड काही, प्राप्तव्य तो काहीच नाही, अखंड पडिला संदेही अनुमानाचे श्रीराम। पुण्यमार्ग सांडिला मने, पाप झडावे काशाने, निश्चय नाही अनुमाने नाश केला श्रीराम। काही एक पुरते कळेना, सभेमध्ये बोलो राहेना, बाष्कळ लाबाड ऐसेजना कळो आले श्रीराम। काही नेमकपणा आपुले, बहुत जनाशी कळो आले, तेची मनुष्यमान्य झाले भूमंडळी श्रीराम। जिजल्या वाचनी कीर्ती कैची, मान्यता नभे की फुकाची, जिकडे तिकडे होते चीची अवलक्षणे श्रीराम। भल्याची संगती धरीना, आपणाशी शहाणे करीना, तो आपला आपण वैरी जाणा स्वहित नेणे श्रीराम। लोकाशी बरे करावे, ते उसिणे सवेच घ्यावे, ऐसे जयाच्या जीवे जाणी देना श्रीराम। जेथे नाही उत्तम गुण, ते करंटपणाचे लक्षण, बहुतांशी न मने ते अवलक्षण सहजची झाले श्रीराम। कार्या कारण सकळ काही, कार्ये विणतो काहीच नाही, निकामी तो दुःख प्रवाही वाहातच गेला श्रीराम। बहुतांशी मान्य थोडा, त्याच्या पापाशी नाही जोडा, निराश्रयी पडे उघडा जेथे तेथे श्रीराम। या कारणे अवगुण त्यागावे, उत्तम गुण समजोन घ्यावे, तेणे मनासारिखे फावे सकळ काही श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे करंट लक्षण निरूपण नाम समास तिसरा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक एकोणीसावा, समास चौथा, सदैव लक्षण निरूपण। श्रीराम मागा बोलिले करंट लक्षण, ते विवेके सांडावे संपूर्ण, आता ऐका सदैव लक्षण परमसौख्यदायक श्रीराम। उपजत गुण शरीरी, परोपकारी नानापरी, आवडे सर्वांसे अंतरी सर्वकाळ श्रीराम। सुंदर अक्षरले हो जाणे, चपळ शुद्ध वाचू जाणे, अर्थांतर सांगो जाणे सकळ काही श्रीराम। कोणाचे मनोगत तोडीना, भल्यांची संगती सोडीना, सदैव लक्षण अनुमाना आणून ठेवी श्रीराम। तो सकळ जनासी भावा, जेथे तेथे नित्य नवा, मूर्खपणे अनुमान गोवा काहीच नाही श्रीराम। नाना उत्तम गुण सत्पात्र, तेची मनुष्य जगमित्र, प्रकट कीर्ती स्वतंत्र पराधेन नाही श्रीराम। राखे सकळांचे अंतर, उदंड करी पाठांतर, नेमस्तपणाचा विसर पडणार नाही श्रीराम। नम्रपणे पुसो जाणे, नेमस्त अर्थ सांगो जाणे, बोलायसे वर्तो जाणे, उत्तम क्रिया श्रीराम। जो मानला बहुतासी, कोणी बोलो न शके त्यासी, धगधगीत पुण्यराशी महापुरुष श्रीराम। तो परोपकार करिताची गेला, पाहिजे तो ज्याला त्याला, मग काये उणे तयाला भूमंडळी श्रीराम। बहुत जन वासक पाहे, वेळेशी तत्काळ उभारा आहे, उणे कोणाचे न साहे तया पुरुषासी श्रीराम। 14 विद्या 64 कळा, जाणे संगीत गायेन कळा, आत्मविद्येचा जिव्हाळा उदंड तेथे श्रीराम। सकळासी नम्र बोलावे, मनोगत राखो न चालणे, अखंड कोणी एकाचे उणे पडोचिने दी श्रीराम। न्याय नीती भजन मर्यादा काळ सार्थक करी सदा, दरिद्रपणाची आपदा तेथे कैची श्रीराम। उत्तम गुणे शृंगारला, तो बहुतामध्ये शोभला, प्रकट प्रतापे उगवला मार्तंड दैसा श्रीराम। जाणता पुरुष असेल जेथे, कळ हो कैचा उठेल तेथे, उत्तम गुणाविशीरी ते प्राणी करंटे श्रीराम। प्रपंची जाणे राजकारण, परमार्थी साकल्य विवरण, सर्वामध्ये उत्तम गुण त्याचा भोक्ता श्रीराम। मागे एक पुढे एक, ऐसा कदापि नाही दंडक, सर्वत्रासी अलौकिक तया पुरुषाची श्रीराम। अंतरासी लागे लढका, ऐसी वर्तणूक करू नका, जेथे तेथे विवेका प्रकट करी श्रीराम। कर्मविधी उपासनाविधी ज्ञानविधी वैराग्यविधी, विशाळ ज्ञातृत्वाची बुद्धी चळेल कैसी श्रीराम। पाहाता अवघे उत्तम गुण, तयास वाईट म्हणेल कोण, जैसा आत्मा संपूर्ण सर्वाघटी श्रीराम। आपल्या कार्यास तत्पर, लोक असती लहान थोर, पैसाची करी परोपकार मनापासनी श्रीराम। दुसऱ्याच्या दुःखे दुखवे, दुसऱ्याच्या सुखे सुखावे, आवघेची सुखी असावे ऐशी वासना श्रीराम। उदंड मुले नानापरी, वडिलांचे मन अवघ्यावरी, तैसी अवघ्यांची चिंता करी महापुरुष श्रीराम। दयास कोणाचे सोसेना, तयाची निकांचन वासना, धिकारिल्या धिकारेना तोची महापुरुष श्रीराम। मिथ्या शरीर निंदले, तरी याचे काये गेले, ज्ञातासी आणि जिंतिले देहे बुद्धीने श्रीराम। हे अवघे अवलक्षण, ज्ञाता देही विलक्षण, काही तरी उत्तम गुण जनी दाखवावे श्रीराम। उत्तम गुणास मनुष्य वेधे, वाईट गुणासी प्राणी खेदे, तीक्ष्ण बुद्धी लोक साधे काये जाणती श्रीराम। लोकी अत्यंत क्षमा करीती, आलिया लोकांचे प्रचिती, मगते लोक पाठी राखती नाना प्रकारी श्रीराम। बहुतासी वाटे मी थोर, सर्वमान्य पाहिजे विचार, धीर उदार गंभीर महापुरुष श्रीराम। जितुके काही उत्तम गुण, ते समर्थांचे लक्षण, अवगुण ते करंट लक्षण सहज जाले श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे, सदेव लक्षण निरूपण नाम समास चौथा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक 19 समास 5वा, देहमान्य निरूपण श्रीराम मातीचे देव धोंड्याचे देव सोन्याचे देव रुपयाचे देव काशाचे देव पितळेचे देव तांब्याचे देव चित्रलेपे श्रीराम रुबीच्या लाकडाचे देव पोळ्यांचे देव बाण तांदळे नर्मदे देव शालिग्राम काश्मीरी देव सूर्यकांत सोमकांत श्रीराम ताम्रनाणी हेमनाणी कोणी पूजिती देवार्चनी चक्रांगीत चक्रतीर्थाहुनी घेऊन येती श्रीराम उदंड उपासनेचे भेद किती करावे विशद आपलाले आवडीचा वेध लागला जनी श्रीराम परी त्या सकळांचे ही कारण मुळी पाहावे स्मरण तया स्मरणाचे अंशदान नाना देवते श्रीराम मुळी द्रष्टा देवतो एक त्याचे जाहाले अनेक समजोन पाहता विवेक उमजो लागे श्रीराम देह्या वेगळी भक्ती फावेना देह्या वेगळा देव पावेना या कारणे मूळ भजना देहेची आहे श्रीराम देहे मुळीच केला वाव तरी भजनाशी कैचा ठाव म्हणोनी भजनाचा उपाव देह्यात्मयोगे श्रीराम देहे विणदेव कैसा भजावा देहे विणदेव कैसा पुजावा देह्या विणमोह छाव कैसा करावा कोण्या प्रकारे श्रीराम अत्र गंध पत्र पुष्प फल तांबोल धूप दीप नाना भजनाचा साक्षेप कोठे करावा श्रीराम देवाचे तीर्थ कैसे घ्यावे देवासी गंध कोठे लावावे मंत्र पुष्प तरी वावे कोणे ठाई श्रीराम म्हणून देह्या विणाडते अबघे साकडेची पडते देह्याकरिता घडते भजन काही श्रीराम देव देवता भूते देवते मुळींचे सामर्थ्य आहे तेथे अधिकारे नाना देवते भजत नाही भजत जावी श्रीराम नाना देवी भजन केले ते मूळ पुरुषासी पावले या कारणे सन्मानिले पाहिजे सकळ काही श्रीराम मायावल्ली फापावली नाना देहे फळी लगडली मुळींची जाणी वकळो आली फळामध्ये श्रीराम म्हणोनी येळील न करावे पाहणे ते येथेच पाहावे ताळा पडता राहावे समाधाने श्रीराम प्राणी संसार टाकती देवास धुंडीत फिरती नाना अनुमानी पडती जेथ तेथे श्रीराम लोकांची पाहाता रीती लोक देवार्चने करीती अथवा क्षत्रदेव पाहाती ठाई ठाई श्रीराम अथवा नाना अवतार एकोनी धरिती निर्धार परीते अवघे सविस्तर होऊन गेले श्रीराम एक ब्रह्मा विष्णू महेश एकोनी म्हणती हे विशेष गुणातीत जो जगदीश तो पाहिला पाहिजे श्रीराम देवासी नाही थानमान कोठे करावे भजन हा विचार पाहता अनुमान होत जातो श्रीराम नसता देवाचे दर्शन कैसेन होई जे पावन धन्य धन्य ते साधुजन सकळ जाणती श्रीराम भूमंडळी देवनाना त्यांची भीड उलंघेना मुख्य देवतो कळेना काही केल्या श्रीराम कर्तृत्व वेगळे करावे मग त्या देवाशी पाहावे तरीच काही एक पडे ठावे गौप्य गुह्य श्रीराम ते दिसेना ना भासेना कल्पांतीही नासेना सुकृता वेगळे विश्वासेना तेथे मन श्रीराम उदंड कल्पिते कल्पना उदंड इच्छिते वासना अभ्यांतरी तरंगनाना उदयाते पावती श्रीराम म्हणोनी कल्पनारहित तेची वस्तू शाश्वत अंत नाही म्हणोनी अनंत बोलिजे तया श्रीराम हे ज्ञानदृष्टीने पाहावे पाहोनी तेथेच राहावे निजध्यासे तद्रूप व्हावे संगत्यागे श्रीराम नाना लीळा नाना लाघवे ते काये जाणिजे बापुड्या जीवे संत संगे स्वानुभवे स्थिती बाणे श्रीराम ऐसी सूक्ष्म स्थिती गती कळता चुके अधोगती सद्गुरुचे निसद्गती तत्काळ होते श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देहमान्य निरूपण नाम समास पाचवा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ।